चीनी मंडी .com पॉडकास्ट। उसामुळे घटते भूजल पातळी। उसाची FRP ची बिलं यंदा मोठ्या प्रमाणावर थकली असली तरी ऊस नगदी पीक आहे हे कोणीच नाकारणार नाही। गेल्या काही वर्षात ज्यादा पैसे मिळवण्याच्या मोहातून शेतकऱ्यांनी उसावरच भर दिला आहे, पण यामुळं भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घटत असल्यानं तो चिंतेचा विषय बनला आहे। सर्वाधिक पाणी लागणाऱ्या पिकांमध्ये भात आणि ऊसाचा समावेश होता, पण भातापेक्षा ऊस शेती ही भविष्यात हानिकारक ठरण्याची भीती आहे, कारण ऊसाची शेती हे केवळ 40% पावसाच्या पाण्यावर आहे। उर्वरित 60% पाणी हे बोअरवेलच्या सहाय्यानं द्यावं लागतं, त्यामुळं ऊस शेती होणाऱ्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर भूजल पातळी खालवत असल्याचं दिसत आहे। वर्धा जिल्ह्यात यंदा 55,000 हेक्टर क्षेत्रात ऊस होण्याची शक्यता आहे। मेहनत कमी आणि पैसे भरपूर यामुळे शेतकरी ऊसालाच प्राधान्य देत आहेत। जिल्ह्यात आणखी एक साखर कारखाना सुरू होणार असल्यानं पुढील वर्षापासून तेथेही गाळप होणार आहे, त्यामुळं ऊसाचं क्षेत्र आणखी वाढून भूजल पातळी खाली जाण्याची भीती आहे। यामुळं ऊसच काय इतर पिकांसाठीही पाणी मिळणं अशक्य होणार आहे। पंढरी या क्षेत्रात पाण्यासाठी हाहाकार माजण्याची भीती आहे। पाणी ही जीवनावश्यक बाब आहे, पाण्याचा बेपरवाईनं वापर करणं धोक्याचं आहे, त्यामुळं ऊस शेती सलग न करता किमान 1 वर्षाच्या कालखंडानंतर करावी, त्या काळात पाणी कमी लागणारी इतर पिकं घ्यावीत असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत। सध्या ऊसाच्या एकाच जातीची लागवड होताना दिसते। मुळात 1 थेंब ऊसाचा रस तयार होण्यासाठी सरासरी 80 थेंब पाणी लागतं, त्यामुळं कमी पाणी लागणाऱ्या ऊसाच्या जाती शोधणं गरजेचं आहे। त्यासाठी सरकारी पातळीवरही प्रयत्न होण्याची गरज आहे। इतर पिकांमधूनही चांगले पैसे मिळवणं शक्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। त्यासाठी ऊसच नव्हे तर हळद आणि इतर धान्यांची शेती करणं ही सोयीस्कर ठरू शकतं। त्यासाठी ही फारशी मेहनत लागत नाही आणि पाण्याचीही मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते।